जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त साक्षी शेठ पूजनीय कलावती आई रचित गुरुपादुकाष्टक सादर करेल।
श्री राम दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरण आलो मी पाया। भवभ्रमातुनी काढी त्वरे यादिनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। अनंत पराधे मी सत्य आहे म्हणोनी तुझा दास हो इच्छित आहे। तुझवीण हे दुःख सांगू कुणासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडी तत्व पाय पज दे ठाव। विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। तवाने सिपाईल जो एक भावे तयासी चतू भेट देसी स्वभावे। म्हणोनी अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। किती दिवस गाऊ है संसार गाणी तुझ वीण कोण है चुकवील पेणी। नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। कलावंत भगवंत अनंत देवा मनकामना पुरविदे अखंड तव भक्तिमेवा। कृपा करोनी मजठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। कृपा करोनी मजठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। नमस्कार करितो तुझा पादुकांसी।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दयावंत कृपावंत सद्गुरु राया अनन्य भावे शरण आलो मी पाया। भवभ्रमातुनी काढी त्वरे या दिनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी। अतिशय भावपूर्ण आणि आनंददायी असे हे दिवस ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो। ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, ज्यावेळेस मेघवृष्टी होते त्यावेळेस केलेल्या प्रतीक्षेची आठवण विसरून जाऊन तो पुन्हा वर्षभरासाठी ताजातवाना होतो. आपले देखील असेच होते. आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचे स्तवन करायला मिळणे म्हणजे चातक पक्षाची तहान भागल्यासारखेच आहे. आपल्या मनात दाटून आलेले भाव व्यक्त करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्यच. सद्गुरू आणि शिष्याचे नाते हे भावनिक असते. ज्याप्रमाणे सूर्य आहे तोपर्यंत त्याचा प्रकाश असणार, पावसाचा वर्षाव सर्वत्र सारखाच होणार, गंगा नदी वाहताना तिच्या किनाऱ्यावरील मार्गावरील सर्वांचे कल्याण होणार, त्याचप्रमाणे जो शिष्य सद्गुरूंच्या ठाई नतमस्तक झाला त्याच्यावर सद्गुरूंची कृपाही होणारच, असे स्वामी मकरंदनाथ म्हणतात. मी खूप लहानपणापासून केंद्रात येते, जवळपास आईच्या पोटात असल्यापासूनच. स्वामी मकरंदनाथ त्यावेळेस दुध्या मारुती हाऊसिंग सोसायटी जवळ राहत असत. त्यांच्या या घरी स्वामीजींनी मला 10 एप्रिल 2010 रोजी अनुग्रहित केले. मी नुकतीच इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. अनुग्रहाच्या दिवशी त्यांच्या घरातील वातावरण अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने असं भरलेलं होतं. सकाळी 8 वाजता मी आणि माझी आई स्वामीजींच्या घरी पोहोचलो. स्वामीजींनी पिवळ्या रंगाचे पितांबर नेसले होते आणि अंगावर पांढऱ्या रंगाचे उपरण घेतले होते. आतापर्यंत त्यांची ओळख स्वामी काका अशी होती, परंतु आता हीच ओळख माझ्या सद्गुरूंमध्ये बदलणार होती. स्वामी मकरंदनाथ यांनी त्यांच्या सद्गुरूंना म्हणजे स्वामी माधवनाथांना आठवून ध्यानाची प्रक्रिया सांगण्यास सुरुवात केली. अनुग्रह कशासाठी घ्यायचा? तर आपले परमात्म स्वरूप ओळखण्यासाठी. सद्गुरू अनुग्रह देतात म्हणजे त्यांच्याजवळ असणाऱ्या सर्व शक्ती साधने सहित साधकाला देतात. परमार्थ कसा करावा ते आपल्याला सांगतात. स्वामी माधवनाथ म्हणायचे, अनुग्रहाची प्रक्रिया म्हणजे दात येण्यापासून दात पडेपर्यंतची प्रक्रिया. अनुग्रहानंतर मी सातत्याने केंद्रात येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कॉलेज आणि हॉस्पिटल पोस्टिंग्स यामुळे मला हवे तसे केंद्रात येणे झाले नाही. परंतु स्वामीजींच्या प्रेमामुळे परत केंद्राची ओढ वाटायला लागली. स्वामीजींच्या ठिकाणी असणारे अनेक गुण, त्यांच्यापैकी काही गुण त्यावेळेस प्रकर्षाने जाणवले. ते म्हणजे साधेपणा आणि नीटनेटकेपणा. त्यांचे जुने घर आठवते, ते दुध्या मारुती हाऊसिंग सोसायटीतील. आम्ही गुरुपौर्णिमेच्या वेळेस त्यांच्या या घरी जात असू. पूजनीय मधुरा मावशी आणि पूजनीय स्वामीजी यांची पूजा केल्यावर आजींना अर्थात स्वामीजींच्या आईंना देखील आम्ही नमस्कार करायचो. त्या देखील प्रेमाने आणि आपुलकीने आमची चौकशी करायच्या. आजही जेव्हा आम्ही त्यांना नमस्कार करायला जातो तेव्हा त्या आपुलकीने प्रेमाने आमची विचारपूस करतात. त्यावेळेस पाहायला मिळत असे की प्रत्येक खोली किती नीटनेटकेपणाने आवरून ठेवलेली आहे. घरातील एकूणच वातावरण हे आपल्या घरच्यासारखं अगदी साधं असं असायचं. पूजनीय मधुरा मावशी आणि पूजनीय स्वामीजी सकाळच्या पूजा स्वीकारल्यानंतर संध्याकाळच्या केंद्रात अत्यंत साधेपणाने उपस्थित होतात. त्यांना केंद्रामध्ये बघूनच एक प्रकारचा उत्साह आणि चैतन्य भरून येते. आज देखील मागे वळून बघता त्यांच्या या गणेशपुरम मधील घरात देखील त्यांनी सर्वांनीच म्हणजे केदारदादा मंदारदादा यांच्यासकट सर्व कुटुंबांनी नीटनेटकेपणा जपलेला दिसतो. स्वामीजींचे प्रेम तसेच मधुरा मावशीचा प्रेमळ स्वभाव यामुळे आपण नेहमीच केंद्रात आकृष्ट होतो. मधुरा मावशीचा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. स्वामीजींच्या ठिकाणी भावलेला दुसरा गुण म्हणजे सर्वसमावेशकता. त्यांच्याकडे वेगवेगळ्या वयोगटातील साधक एकत्रित आलेले आपण पाहतो. या सर्व वयोगटांचे युवास्नेहमधील कार्यक्रम त्यांच्या होणाऱ्या मीटिंग्स प्रत्येक साधकाला सामावून घेणे, मग तो बाहेरच्या विश्वामध्ये कोणत्याही पदावर असो, तो या स्वामीजींनी तयार केलेल्या साधक विश्वामध्ये अगदी सहज सामावून जातो. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, मग तो सायन्स साइडचा असो अथवा कॉमर्स, स्वामीजी त्याला इथे सामावून घेऊन स्थिर करतात. अगदी बालसंस्कार केंद्रातील लहान साधक ते 80-85 वय वर्ष असणाऱ्या साधकांना स्वामीजींनी इथे कसं स्थिर केलं आहे ते आपण पाहतो. या सर्वाला कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारा एक गुण, तो म्हणजेच सर्वसमावेशकता. अजून एक त्यांच्या अंगी दिसलेला चांगला गुण म्हणजे गुणग्राहकता. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकाकडे कोणता गुण आहे ते निरखून ते त्याला केंद्रात स्थिर करतात. त्या गुणांचा या कार्यामध्ये काय सहभागी करता येईल, केंद्रात या कामांचा काय उपयोग करता येईल ते बघून त्याला ते ती जबाबदारी अत्यंत सहजपणे देतात. व तो साधक साधिका देखील स्वामीजींची सेवा म्हणून ते काम अत्यंत चोखपणे करतात. स्वामीजींच्या ठिकाणी असणारे सातत्य, संयम, समाधान आणि साधेपणा हे गुण आपल्या सर्व साधकांना भावतात. हेच गुण आपल्या अंगी देखील असावेत यासाठी प्रयत्न करणारे एक साधक म्हणजे सद्भक्त आदित्य जोशी. ते पारी ऑटोमेशन लिमिटेड या कंपनीचे कॉर्पोरेट हेड आहेत. ते केंद्रात नेहमी अभंग सेवा सादर करतात. आज आपण त्यांच्याकडून स्वामीजींबद्दलचे त्यांचे भाव ऐकणार आहोत.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. माझा हा केंद्रात बोलण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. स्वामीजी काही चुकलं तर क्षमा असावी. या गुरुस्तवनाची तयारी करत असताना मला असं लक्षात आलं की मी परमार्थाच्या वाटेवर यावं यासाठी फार आधीपासून, म्हणजे खरं तर माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात भगवंतांनी परिस्थिती दिली माझ्या सभोवतालची. माझ्या जन्मापासून ते 12वीपर्यंतचा काळ हा बहुतांशी एका छोट्या आणि सुंदरशा खेड्यात गेला. आमचं कुटुंब हे आई, वडील, 2 बहिणी, 3 भाऊ असं चांगलं मोठं आणि छान होतं. त्या गावात सात्विक आणि कुटुंबासारखी राहणारी मंडळी आजूबाजूला होती. घरात सोहळंओहळं, पूजा अर्चा, धार्मिक उत्सव असं वातावरण होतं. गावातल्या मंदिरांमध्ये प्रवचनांना जायचो, तिथे गायली जाणारी भजनं अतिशय आवडीने ऐकायचो. आई वडिलांनी कुठलीही जोर जबरदस्ती न करता पण आपल्या वागण्या बोलण्यामधून आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यातून माझ्या कुवतेप्रमाणे मी जितकं घेता येईल तितकं घेतलं असावं. पुढे पुण्यात शिकायला आलो असताना मी माझ्या बहिणीकडे सासरी राहत असे. त्यांच्याकडे वर्षानुवर्षे, अगदी अजूनही, रामनवमीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तिथे राहत असताना काही प्रवचनं मी आणि बहिणीच्या आजी सासूबाई असे दोघे टीव्हीवर ऐकायचो आणि मला खरंच तेव्हा ती आवडल्याचंही स्मरतं. कारण मी ती आजींना ऐकवण्यासाठी लावायचो आणि त्यांच्याबरोबर बसून पूर्ण ऐकायचो आम्ही दोघेच. त्यावेळी परमपूज्य स्वामी माधवनाथांची प्रवचनं सुद्धा ऐकल्याचं स्मरतं. पण त्या भावलेल्या प्रवचनांचं पुढे ऍक्शनेबल असं मी काही केलं नाही. हे सर्व आपल्यासाठी नाही, हे त्या आजींसाठी आहे अशा मानसिकतेने सभोवतालच्या इतर आकर्षित करणाऱ्या अनेक विचारात वेगवेगळ्या प्रायोरिटीजमध्ये गुंतत गेलो. केंद्रामध्ये बऱ्याच वर्षापासून नियमित असलेले येत असलेले नवीन आणि सुचित्रा हे दोघं सुद्धा माझ्याबरोबर त्याच कॉलेजमध्ये होते आणि ते माझे अगदी जवळचे मित्र झाले. म्हणजे 1987 सालातलं मी सांगतोय, पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यात परमार्थाचा असा समावेश व्हायला काही वर्ष गेली. 12-15 वर्षापूर्वी नवीन आणि सुचित्रा यांनी मला आणि माझी पत्नी शिल्पा आम्हाला दोघांनाही जपून जपून पण अनेक वेळा केंद्राची गोडी लावण्याचे प्रयत्न केले. आम्ही आलोही पण आता येतो आहोत तितके नियमित यायचो नाही. तेव्हा म्हणजे 2005-06 साली असेल, आम्ही दोघांनी एकदा भूगाव शिबिरही केलं. तेव्हा आम्ही पंकजदादा कोथरूडमध्ये आनंदनगर इथे जे केंद्र घेतात तिथे जात असू, त्याचबरोबर माया अपार्टमेंट अध्यात्ममंगल मध्ये सुद्धा यायचो. हे मी सगळं सांगतोय ते एक प्रकारे स्वतःशीच केलेलं कन्फेशन आहे. कारण परमार्थात रमण्याचे इतके सगळे योग येऊन सुद्धा मी दूरच राहिलो. या गुरुस्तवनाच्या निमित्ताने होणाऱ्या आत्मनिरीक्षणामुळे माझ्यात सुधारणा आणि प्रगती व्हावी असं मला वाटतं. 5-6 वर्षापासून माझ्या केंद्रात येण्याच्या नियमितपणामध्ये सुधारणा झाली. मला थोडं संगीताचं अंग भगवंताने दिलंय, पण माझं गाण्याच्या अर्थाकडे फारसं लक्ष जात नसे. केंद्रातल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमातील सहभागामुळे अनेक सुंदर ओव्या आणि अभंगांच्या अर्थाची गोडी लागली. हा बदल केंद्रात होणाऱ्या स्वामीजींच्या सुंदर निरूपणामुळे झाला यात मला अजिबात शंका नाही, कारण त्यामुळेच प्रत्येक ओळीमध्ये केवढा मोठा अर्थ दडलेला असतो हे लक्षात येत गेलं. केंद्रातल्या कार्यक्रमांमध्ये ऐकलेल्या सद्भक्तांच्या मनोगतांमधून आणि त्यांनी सादर केलेल्या ओव्या अभंगांमधून बरंच शिकायला मिळतं. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2017 पर्यंत मला स्वतःलाच कळत नव्हतं की अनुग्रह घेण्याबद्दल स्वामीजींना विचारण्या इतकी तरी पात्रता आपल्यात आहे का. त्यावेळी पहिल्यांदा माझं आणि शिल्पाचं अनुग्रहाबद्दल बोलणं झालं. म्हटलं स्वामीजींना विचारू, स्वामीजी ठरवतील आमच्यासाठी जे योग्य असेल ते. आम्ही स्वामीजींना अनुग्रहाबद्दल विचारलं आणि स्वामीजी हो म्हणाले. आम्हाला फार आनंद झाला. आमचा 1 मे 2017 अनुग्रहाचा दिवस ठरला. दरवर्षी नक्की सुट्टी असेल असा तारखेचा दिवस मला मिळाला. अनुग्रहाच्या दिवशीची सकाळ उजाडली ती अतिशय प्रसन्नता घेऊनच. पूजेची छान तयारी करून आम्ही गणेशपुरमच्या पवित्र वास्तूत सकाळी आलो. त्या दिवशी स्वामीजींचं दर्शन अजूनच तेजस्वी आश्वासक वाटलं. पवित्र सभोवताल, स्वामीजींचं अस्तित्व, यामुळे अनुग्रह घेण्यासाठीची पूर्वतयारी आपोआप होऊन गेली. अत्यंत शांत, धीर, गंभीर आणि पवित्र वातावरणामध्ये स्वामीजींनी अनुग्रह दिला. स्वामीजींनी ध्यानाला बसण्याआधी करण्याची तयारी, ध्यानापूर्वीची प्रार्थना, ध्यानाची प्रक्रिया सांगितली. ध्यानाची प्रक्रिया करूनही घेतली. अनुग्रह घेऊन गणेशपुरममधून निघालो तेव्हा असं वाटलं की आत्ता तर खरी सुरुवात झाली आहे आणि आपण खूप उशीर केलाय. पण लगेच स्वतःला समजावलं की अजूनही वेळ गेलेली नाही. आपण अजून जोमाने, निग्रहाने, विश्वासाने ही वाट चालायची. स्वामीजी बरोबर असताना आपण काळजी करत न बसता अजून जोमाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. नुसतं ऐकून, छान वाटून आणि पटून उपयोग नाही, आचरणात अजून लवकर फरक पडला पाहिजे. आणि त्यासाठी आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट, कर्म असो किंवा विचार असो, आपल्याला त्यात सावधपणा आणला पाहिजे. स्वामीजी आणि केंद्र म्हटलं की अनेक महत्वाच्या गोष्टींबरोबर दोन गोष्टी मला पटकन जाणवतात, त्या म्हणजे वक्तशीरपणा आणि सातत्य. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माझ्यामध्ये असलेल्या थोड्या बहुत सांगितिक अंगामुळे मला केंद्रातल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग झाला. त्यानिमित्ताने मला अतिशय उत्तम असं नियोजन पाहायला आणि अनुभवायला मिळालं. वेळेला दिलं जाणारं महत्व दिसलं. कार्यक्रमातील वेगवेगळ्या ग्रुपचे कोऑर्डिनेटर जरी बदलले तरी कार्यक्रमाच्या सेकंदाचं महत्व पाळण्याचा प्रयत्न आश्चर्यकारक वाटला. प्रत्येक छोट्या असो किंवा मोठ्या किंवा अगदी नेहमी होणाऱ्या केंद्राच्या वेळी सुद्धा स्वामीजी स्वतः पाळत असलेल्या वक्तशीरपणात आणि नेमकेपणात त्या सगळ्याचं मूळ आहे हे स्पष्टपणे जाणवतं. कंपनीत होणाऱ्या नेहमीच्या मीटिंग्समध्ये किंवा इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा वेळेला इतकं महत्व दिलेलं दिसत नाही. सातत्य हा अजून एक अत्यंत महत्वाचा घटक प्रकर्षाने केंद्रामध्ये दिसून येतो. रोजच्या दिनक्रमामध्ये आपल्याला साध्या साध्या गोष्टीत सातत्य टिकवणं किती अवघड वाटतं हे आपल्याला माहितीच आहे. सातत्य न पाळता येणं हे ते पाळण्याची मानसिक तयारी किंवा दुर्दम्य इच्छा नसल्यामुळेच होतं हे लक्षात आलं. आणि तीच मानसिक तयारी, दुर्दम्य इच्छा आपल्याला परमार्थ करण्यासाठी महत्वाची आहे हे स्वामीजींच्या प्रत्येक आचार विचारामधून शिकायला मिळते असं मला वाटतं. हेच सर्व नियम आणि गुण आपल्याला नेहमीच्या दिनक्रमामध्ये पाळायचे, वापरायचे आहेत, म्हणजे आपोआपच आपल्याला शांतता, स्वस्थता मिळेल आणि त्याची आपल्याला परमार्थासाठी मदत होईल असं वाटतं. स्वामीजींचं प्रत्येक निरूपण किंवा प्रत्येक शब्द काहीतरी शिकवूनच जातो. आधी झालेल्या अनेक मनोगतांमध्ये मी ऐकलं आहे की रोजच्या वैयक्तिक प्रसंगांमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उपयुक्त ठरतील अशा कित्येक गोष्टी स्वामीजींकडून मिळणाऱ्या शिकवणुकीतून मिळाल्या आहेत. हे मी सुद्धा प्रत्यक्ष अनुभवले आणि अनुभवतो आहे. कोणतंही काम करताना त्या कामावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो, परिणाम होत असतो. त्यातल्या काही गोष्टी या आपल्या स्वतःच्या हातात, नियंत्रणात असतात आणि काही बाह्य गोष्टी असतात. बाह्य गोष्टी सुद्धा दोन प्रकारच्या असतात. काही बाह्य गोष्टींची त्या कामामध्ये गरज असते आणि काही बाह्य गोष्टींचा आपल्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सातत्य राखायचं असेल तर या दोन्ही बाह्य गोष्टींवरती आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे. ज्या बाह्य गोष्टींची कामामध्ये गरज आहे अशा गोष्टींचा कामात वापर करून घेता आला पाहिजे आणि ज्याचा विपरीत परिणाम होणार आहे त्या आपल्याला दूर करता आल्या पाहिजेत. आपल्याला परमार्थ करताना असंच काहीसं करायचंय असं वाटतं. विपरीत परिणाम करणाऱ्या बाह्य गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी आपल्यात बदल करायचेत आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या अशा बाह्य गोष्टीच कमी करायच्या आहेत असं वाटतं. स्वामीजींनी एका प्रवचनामध्ये एक प्रसंग सांगितला, त्यात ते असं म्हणाले की एका पोलिसाचं काम हे जर चोराला पकडण्याचं असेल तर तो चोराला सौजन्यानं मी तुम्हाला पकडू का अशी विनंती करून जर काम करायला लागला त्याच्या परवानगीनं तर तसं काम होऊ शकणार नाही. तो चोर परवानगी तर देणारच नाही, उलटा पळून जाईल. मग तो पोलीस त्याच्या वाट्याला आलेलं कर्म योग्य प्रकारे करू शकणार नाही. त्याचं कर्म करताना त्यानं ते कणखर राहून करणं भाग आहे. हे ऐकल्यावर मला काही गोष्टींचा उलगडा झाल्यासारखं वाटलं. पोलिसाने त्याच्या वाट्याला आलेलं चोराला पकडण्याचं कर्म करताना सौजन्य दाखवून चालणार नाही, त्याचवेळी त्याचा हा कणखरपणा फक्त त्या कामासाठी त्यानं ठेवला पाहिजे. तो कायमच तसा वागू लागला तर त्याला त्याचा त्रास होईल, कारण इतर कामांसाठी तो कणखरपणा योग्य नसेलही. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी, योग्य प्रकारे करण्यासाठी जशी आवश्यक आहे तशी आपली वागणूक असली पाहिजे. सर्वांप्रमाणे मलासुद्धा माझ्या वाट्यास आलेल्या कामात रोज अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यात मनावरचा ताण हा आलाच, त्रयस्थपणे तो ताण कसा सांभाळायचा याचं हळूहळू भान येतं आहे. स्वामीजींच्या शिकवणुकीप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले किंवा नेमून दिलेले कर्म चांगल्या पद्धतीने करायचा मी प्रयत्न करतो आहे. नेमलेल्या कामाला योग्य न्याय देणं, त्याचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी योग्य वाट्याने पूर्ण प्रयत्न करणं आणि त्याचवेळी त्याच्या परिणामांमध्ये स्वतःला गुंतवून न घेणं, ही सगळी कसरत समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हळूहळू ते जमतंय असं वाटतंय. मला वाचनाची थोडी आवड आहे, पण माझं वाचन हे बहुतेक वेळा करमणुकीसाठीच असायचं. केंद्रातल्या नियमित उपस्थितीनंतर यात नक्कीच फरक पडलाय. दीपे दीपू लावेला आणि गीतादर्शन या ग्रंथांनी माझ्या वाचनाची आवड आणि फ्रिक्वेन्सी बदलून टाकली. दीपे दीपू लावेला हा ग्रंथ मी हातात घेतला तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी तो असा गुंगून जाऊन वाचेन. तो वाचताना मी कितीतरी वेळा स्वामीजींची ध्येयनिष्ठा आणि कष्टानं आश्चर्यचकित झालो. कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले, कितीतरी वेळा मी नतमस्तक झालो आणि कितीतरी वेळा मला असंही वाटलं की ज्या पद्धतीने आतापर्यंतचं जीवन आपण जगत आलो त्यातून असं समर्पण, अशी श्रद्धा, असे कष्ट आपल्याला जमतील का. पण केंद्रामध्ये स्वामीजींकडून मिळणारी शिकवण, प्रात्यक्षिकं, आश्वासक मार्गदर्शन आणि त्यांचा आपल्या बरोबर असण्याचा दिलासा हा आपल्या मनामध्ये कष्ट करण्याची उभारी देतो आणि अंतिम ध्येय गाठण्याची आशा जागृत करतो. स्वामीजींबद्दल बोलताना मातोश्री मधुराताईंची आठवण अगदी स्वाभाविक आहे. स्वामीजींच्या सर्व धाडसी निर्णयांमध्ये आणि वाटचालीमध्ये त्यांची साथ किती मोलाची आहे हे सुद्धा या ग्रंथातून आपल्या लक्षात येतं. स्वामीजींच्या बरोबरचा मधुराताईंचा शांत आणि आश्वासक वावर हा संसार करता करता परमार्थ करता येतो याची ग्वाही देणारा वाटतो. ही ग्वाही आपल्याला परमार्थ करण्यासाठी फार मोलाची आहे असं वाटतं. गीतादर्शन हा ग्रंथ वाचताना तो अतिशय मुद्देसूद आणि नेमकी शिकवण देणारा आहे हे जाणवलं. एखादं टेक्स्टबुक असलं पाहिजे तसा अगदी हा ग्रंथ आहे. सुरुवातीला दिलेले ठळक मुद्दे, शेवटी दिलेले चार्ट्स, यामुळे स्वामीजींची क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून सांगण्याची हातोटी आपल्याला शिकण्यासाठी मदत करते. मला हे पूर्ण माहिती आहे की गीतादर्शन सारखा ग्रंथ एकदा वाचून मला सगळं समजणं अशक्य आहे. तो वाचतानाच मी तो पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. दुसऱ्यांदा वाचताना काही गोष्टी नव्यानं कळू लागल्या आहेत असं वाटतं. केंद्रातल्या एका कार्यक्रमामध्ये मला वरप्रार्थना म्हणायची संधी मिळाली. त्याची तयारी करताना त्यातल्या प्रत्येक ओळीत आणि शब्दात असलेली शिकवण डोळे उघडणारी होती. त्यातली एक ओळ अशी आहे, नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अविट पद पद्माची अमला भक्ती दे मला. भगवंतांनी आपल्यामध्ये काही उपजत गोष्टी दिल्या आहेत. संगीताचं जे थोडं अंग आहे ते तसंच आलेलं आहे, त्यामुळे मला स्वामीजींच्या रचनांना चाली लावणं, त्या म्हणणं असा आपला सेवेतील सहभाग वाढवता येतो आणि येईलही. पण ते साध्य न समजता आपल्याला परमार्थासाठी साधन म्हणून वापरायचं आहे याचं भान ठेवायचं आहे असं वाटतं. त्यामुळे या सेवेव्यतिरिक्त इतर अनेक सेवांमध्ये सुद्धा जमेल तसं सहभागी होण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आता हे सगळं असं मनात येत गेलं तसं व्यक्त करताना स्वामीजी अनेकदा सांगतात तेही आठवतं की आपला अहंकार आपण बाजूला करण्याच्या या प्रयत्नांमध्ये आणि तसं काहीच सांगताना त्याचाच अहंकार राहणार नाही याचं भान सुद्धा ठेवण्याची गरज आहे. खरंच जितकं समजत जाईल तितकं अजून किती पल्ला गाठायचा आहे हे सतत दिसत राहतं, कारण वर्षानुवर्ष भलत्या जंजाळात गुरफटून नको ते खूप जमवून ठेवलंय. ते सर्व बाजूला सारून परमार्थाच्या वाटेवर पुढे जायला आता सुरुवात झाली आहे. माझ्या प्रयत्नांना यश मिळो हीच परमपूज्य स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
सर्वसमावेशकता या गुणाचे वर्णन नुकतेच आपण ऐकले. त्याचेच अनुदर्शन म्हणजे भूगाव येथे पार पडलेली खत घालण्याची सेवा. जवळजवळ 2 ते 3 वय वर्षांपासून अर्थात राधारमापासून ते 55 ते 60 वर्षांपर्यंतचे साधक या उपक्रमात स्वामी सेवा म्हणून सहभागी झालेले होते. जवळपास 150 साधक या उपक्रमासाठी जमले होते. या सर्वांना स्वामीजी अत्यंत उत्साहाने प्रोत्साहन देत होते. या सर्वांना खरोखरच हे सर्व गुण स्वामीजींच्या अंगी बघितल्यावर स्वामीजी किती व्यापक आहेत हे लक्षात येते. आपल्यापैकी सर्वांच्याच घरचे वातावरण धार्मिक आणि पारमार्थिक असे आहे. स्वामीजींचे आपल्या सर्वांवर अहेतुक प्रेम आहेच. त्यामुळेच आपण सर्व साधक येथे येऊन स्थिरावलो. अशापैकीच एक साधिका म्हणजे सद्भक्त सौ अमृता देशपांडे. त्या एमकॉम आहेत. दर गुरुवारी आणि रविवारी त्या सेवेसाठी हजर असतात. आता आपण त्यांचे सद्गुरुस्तवन ऐकूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मला जेव्हा सद्गुरुस्तवन करण्याबद्दल विचारलं तेव्हा मनात संमिश्र भावना निर्माण झाली. आपल्या सद्गुरूंबद्दल बोलायचे म्हणून आनंद तर झाला पण मनात थोडीशी भीती होती. आपल्याला हे जमेल की नाही. माझ्या अल्पबुद्धीने थोडेसे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या माहेरचे वातावरण धार्मिक होते. पूजा अर्चा कुळधर्म कुळाचार असे वातावरण होते. माझे लग्न ठरल्यानंतर मी एकदा स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी केंद्रात येऊन गेले. पण त्यानंतर लग्न होईपर्यंत परत केंद्रात येणे काही ना काही कारणाने जमलेच नाही. लग्न झाल्यानंतर मात्र मी नियमित केंद्रात यायला लागले. इथले वातावरण तसे नवीनच होते. पण केंद्रात यायला लागल्यानंतर कळले की फक्त धार्मिक असणे वेगळे आणि परमार्थ वेगळा. खरं तर सुरुवातीला केंद्रातील प्रवचने समजायला अवघड जायचे. कारण याआधी कधी गीता दासबोध ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं वाचनही केलं नव्हतं आणि कधी ऐकलंही नव्हतं. गीतेतील काही अध्याय फक्त शाळेतील प्रार्थनेत असायचे म्हणून ते माहिती होते. पण त्यांचा अर्थ कधीच ऐकला नव्हता किंवा वाचलाही नव्हता. माझ्या माहेरी घरात अभंग ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ असूनही तेव्हा कधी वाचावेसे वाटले नाही. मी शाळेत असल्यापासून ते अगदी जवळजवळ 12वीपर्यंत दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या काकांकडे पावसला राहायला जायचे. तेव्हा मी व माझ्या दोघी चुलत बहिणी आम्ही रोज स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात जायचो. अनंत निवासमध्ये त्यांच्या खोलीत जायचो. लहान असताना मंदिराच्या परिसरात खेळायचो. पण पुढे कॉलेज अभ्यास नोकरी सुरू झाल्यानंतर पावसला जाणे परत कधी जमलेच नाही. पण स्वामींची कृपा कशी असते. पुढे त्याच संप्रदायातील सद्गुरूंकडून स्वामी मकरंदनाथांकडून मला अनुग्रह मिळाला. खरं तर रोज मंदिरात जात असताना या गोष्टीचे कधी महत्व वाटले नाही. तेव्हा फक्त देवाला नमस्कार करायला जाते आहे या भावनेने जायचे. पण लग्नानंतर केंद्रात यायला लागल्यावर जेव्हा त्याच मंदिरात परत गेले तेव्हा नव्याने अर्थ उलगडल्यासारखे वाटले. खाली ध्यान मंदिरात डोळे मिटून बसल्यावर खूप शांतता समाधानाचा अनुभव आला जो याआधी रोज जाऊन सुद्धा कधी आला नव्हता. लग्नापूर्वी दर गुरुवारी संध्याकाळी मी शंकर महाराज मठात जात असे. तिथे त्यावेळी भजनाचा कार्यक्रम चालू असे किंवा कधी नामाची रेकॉर्ड लावली जात असे. ते ऐकताना डोळे मिटून शांत बसून राहावेसे वाटत असे. तिथे एका वेगळ्या शांतीचा अनुभव येत असे. आपण कुठेतरी अपूर्ण आहोत. आपल्याला एका शांती समाधानाची गरज आहे असे सतत वाटत असे. पण म्हणजे नक्की काय हे कळत नसे. लग्नानंतर केंद्रात यायला लागल्यानंतर या शांतीचा अनुभव आला. खरं तर सुरुवातीला स्वामीजींच्या सर्वांवर असलेल्या प्रेमानेच मी त्यांच्याकडे आकर्षित झाले. मी नवीन असताना सुद्धा स्वामीजी माझी प्रेमाने आस्थेने चौकशी करायचे. दरवेळेस नमस्कार केला की ते त्यांचे प्रेमाने कशी आहेस तू विचारणे, त्यांचे येत जा म्हणणे मनाला खूप भावून जायचे. स्वामीजींच्या प्रेमामुळेच मी केंद्रात येत गेले. आईपेक्षा सुद्धा निरपेक्ष असे प्रेम स्वामीजींकडून मिळाले. त्यांची आपल्याकडून काहीही अपेक्षा नसते. फक्त आपण साधना करून आपले कल्याण करून घ्यावे, आपल्याला परमार्थाची गोडी लागावी एवढेच त्यांना वाटत असे. प्रत्येक साधकासाठी ते खूप तळमळीने झटत असतात. माझ्या अनुग्रहाचा प्रसंगही असाच आहे. माझा अनुग्रह जुलै महिन्यात झाला. खरं तर पुढे काही दिवसात गुरुपूजन सुरू होणार होते, पण गुरुपौर्णिमेच्या आधी माझा अनुग्रह व्हावा म्हणून तेवढ्या घाईत सुद्धा त्यांनी मला अनुग्रहासाठी बोलावले. मी गेले तर त्या दिवशी मी एकटीच होते. मधुराताई खाली येऊन बसलेल्या होत्या. त्यांनी माझे नाव, फोन नंबर वगैरे माहिती लिहून घेतली. मी बसले पण मला थोडे दडपणच आले होते. मला अनुग्रह म्हणजे काय हेही तेव्हा माहीत नव्हते, आणि मी ह्या आधी अगोदर कधी स्वामीजींशी काही बोललेले पण नव्हते. त्यांच्याविषयी असलेल्या आदरयुक्त भीतीमुळे आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल की नाही असेही वाटत होते. अशा सगळ्या विचारात असताना स्वामीजी खाली आले. स्वामीजी खाली येईपर्यंत मधुराताई माझ्याबरोबर खाली बसल्या होत्या. स्वामीजी आल्यावरच त्या वर गेल्या. स्वामीजींनी मला अनुग्रहाच्या खोलीत बोलावले. तेव्हा मी नोकरी करत असल्यामुळे स्वामीजींनी माझ्या नोकरीचे स्वरूप, घरातील काम याबद्दल चौकशी केली. यातून साधनेला वेळ कसा मिळेल याबद्दल चौकशी केली. मग त्यांनी मला ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली. ध्यानाच्या अगोदर म्हणायची प्रार्थना माझ्याकडून म्हणून घेतली आणि त्याचा अर्थही समजावून सांगितला. मग म्हणाले, आता थोडा वेळ ध्यानाला बस. मी बसले पण मला भीती वाटत होती, आपल्याला हे जमेल की नाही. स्वामीजी म्हणाले, कोणताही ताण घेऊ नकोस, तुला जमेल, तुला जमेल. या त्यांच्या आश्वासक शब्दांनी मला खूप बरे वाटले आणि पुढे हळूहळू त्यांच्याच कृपेने मला ध्यानाची गोडी लागली. पुढे लगेचच गुरुपौर्णिमा होती. आमचे नवीन लग्न झालेले असल्यामुळे आम्हाला स्वामीजींची पाद्यपूजा करण्याची संधी मिळाली. SP कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. आम्ही सगळी पाद्यपूजेची तयारी करून SP कॉलेजमध्ये गेलो. मी प्रथमच स्वामीजींची पाद्यपूजा करणार होते. मला पाद्यपूजा कशी करायची हे माहीत नव्हते आणि ह्या आधी मी कधी पाद्यपूजा बघितली पण नव्हती, त्यामुळे मला थोडेसे दडपण आले होते. तेवढ्यात स्वामीजींचे आणि मधुराताईंचे आगमन झाले. कार्यक्रम सुरू झाला. स्वामीजींनी सर्वांकडून आनुषंगिक साधना करून घेतली. मन खूप शांत झाले आणि मनावरचे सगळे दडपण निघून गेले. आम्ही दोघांनी स्वामीजींची पाद्यपूजा केली. स्वामीजींनी पितांबर परिधान केलेले होते आणि पांढरे उपरणे घेतले होते. त्यांचे त्यावेळचे ते तेजस्वी रूप अजूनही डोळ्यात साठून राहिले आहे. त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि नमस्कार करून वर बघितले तेव्हा स्वामीजी प्रेमाने हात उंचावून आशीर्वाद देत होते. त्यावेळी असे वाटले, मला सर्व काही मिळाले आहे, सद्गुरूंचा आशीर्वाद, अनुग्रह, आता अजून काही नको. एका असीम शांतीचा अनुभव आला. पुढे मधल्या काही काळात डिलिव्हरी, त्यामुळे असलेली बेडरेस्ट यामुळे मला केंद्रात येता येत नव्हते आणि साधनेतही खंड पडू लागला. पण तळमळ मात्र होती. त्या काळात मी स्वामीजींची आणि मोठ्या स्वामीजींची पुस्तके वाचली. नंतर पुढे ऑडिओ ब्रॉडकास्टिंग सुरू झाल्यामुळे घरी बसूनही ऐकता येऊ लागले. खूप बरे वाटले. आपण केंद्रात जाऊ शकत नसलो तरी श्रवण तरी करू शकतो. स्वामीजींचा नुसता आवाज ऐकला तरी खूप शांत वाटायचे, मन भरून यायचे. पण आपण रोज केंद्रात जाऊ शकत नाही, स्वामीजींना पाहू शकत नाही, नमस्कार करू शकत नाही, यामुळे खूप वाईट वाटत असे. मग पुढे माझा मुलगा थोडा मोठा झाल्यावर मी पुन्हा केंद्रात येऊ लागले. सुरुवातीला सगळे दिवस केंद्रात येणे जमत नसे. मग मी ठरवले की बुधवार आणि शनिवार ही केंद्रे शक्यतो चुकवायची नाहीत. जेव्हा खूप दिवसानंतर मुलाला घेऊन केंद्रात आले आणि स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा नमस्काराच्या वेळी स्वामीजींनी विचारले, याला घेऊन केंद्रात परत यायला लागलीस तू? त्यावेळी मला खूप आनंद झाला. लक्षात ठेवून स्वामीजींनी प्रेमाने आपली चौकशी केली. पण आतून मात्र मला अपराधी वाटत होते. आपल्याला अनुग्रह मिळाला असून सुद्धा आपण नीट साधना करत नाही. पुढे हळूहळू नियमित केंद्रात येणे सुरू झाले, श्रवण सुरू झाले. मग मी ध्यानातही नियमितता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीच्या काळात अगदी कमी वेळ ध्यानाला बसले जायचे, पण आता मी रोज 1 तास तरी ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करते. अगदी दिवसभरात ज्या दिवशी वेळ मिळत नाही त्या दिवशी रात्री झोपायच्या आधी थोड्या वेळ तरी ध्यानाला बसायचेच असे मी ठरवले आहे. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम, लहान मुलांना सुद्धा त्यांचे प्रेम आकर्षित करते. माझा मुलगा सुद्धा बालकेंद्रात येण्यासाठी उत्सुक असतो, कारण त्या दिवशी त्यांना त्यांच्या लाडक्या स्वामी आजोबांना नमस्कार करायला मिळतो आणि खडीसाखरेचा प्रसादही मिळतो. स्वामीजींकडून मिळत असलेल्या प्रेमामुळेच तो इतर केंद्रातही माझ्याबरोबर बऱ्याचदा येतो. ते जसे लहान मुलांना आपलेसे वाटतात तसे ते प्रत्येक वयाच्या साधकाला आपलेसे वाटतात. सगळ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते प्रत्येकाला न दुखावता सहज सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. सत्संगातून सुद्धा ते जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा कधी कधी असे वाटते की आपले प्रश्न स्वामीजींना कसे कळतात, असे वाटते जणू काही माझाच प्रश्न त्यांना कळून ते मलाच मार्गदर्शन करत आहेत. मी मागच्या वर्षी प्रथमच गुरुपूजनाच्या वेळी सेवेसाठी नाव दिले होते. त्यावेळी मला खूप जवळून स्वामीजींचा सहवास मिळाला. पूजनाच्या वेळचे ते स्वामीजींचे रूप खूप जवळून बघायला मिळाले. तिथल्या वातावरणाने मन खूप शांत झाले, प्रसन्न झाले. स्वामीजींची सद्गुरूंप्रती असलेली शरणागती, त्यांचे सद्गुरूंवरील प्रेम जास्त प्रकर्षाने जाणवले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला बाहेर फुले देण्याची सेवा मिळाली होती. स्वामीजी जेव्हा 2 मिनिटे फ्रेश होण्यासाठी अनुग्रहाच्या खोलीत जात होते तेव्हा जाता जाता ते आमच्यापाशी आले आणि आम्हाला म्हणाले, दमलात का, तुम्हाला इथे पूर्ण वेळ उभा राहून सेवा करावी लागते आहे, मी बसून पूजा घेतो, तुम्हाला मात्र उभे राहावे लागत आहे. त्यावेळी खूप भरून आले. असे वाटले प्रत्येक साधकाचा किती विचार करतात स्वामीजी, किती तळमळ, किती प्रेम असते त्यांना प्रत्येक साधकाबद्दल. श्रवणामुळे आणि थोड्याशा होत असलेल्या साधनेमुळे माझ्यामध्ये काही अंशी बदल झाले आहेत, पण फारच थोडे. अजूनही बोध फार काळ टिकत नाही. सत्संगांमधून, युवा शिबिरांमधून स्वामीजींनी सांगितलेल्या युक्त्या वापरून स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करते, पण अजून खूप प्रयत्न केले पाहिजेत असे जाणवते. आपण जे श्रवण करतो आहोत ते आचरणात आणण्यासाठी अजून खूप प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते. शेवटी स्वामीजी तुमच्याच चरणी प्रार्थना करते की माझ्याकडून जास्तीत जास्त साधना व्हावी आणि श्रवणाप्रमाणे आचरण घडून बोट टिकावा.
सद्भक्त अमृता यांच्या भावपूर्ण मनोगतानंतर आपल्या देखील मनात असे येते की आपण देखील अशाच प्रकारे स्वामीजींकडे येऊ लागलो. यानंतर आता आपण स्वामीजींचाच एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त दीप्ती ते धन्य जनी संसारी हा अभंग सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ते धन्य जनी संसारी मनी शांति दया जानी तरे. ते धन्य जनी संसारी मनी शांति दया जानी तरे. वर्तती चोखटे न्याये करी क्षमा सदा न्याये. मनी दीन जनांचा वाहे शिरी भार सदा तो बघरे. मनी शांति दया जानी तरे. स्थापिली रिधंतरी मूर्ति श्री हरिची गाती कीर्ति. सुख दुखाची नाखंती चालले असे जीवन रे. मनी शांती दया जैसे आहे गगन तैसे ची जयाचे वचन निष्काम सर्वाचरण साधिला मोक्ष सहज चिरे मनी शांति दया जानी तरे भाविकांसी तारायाला वाटे हा जन्माला न स्पर्शी वासना जाला माधवत्या लोटांगणी रे मनी शांति दया जानी तरे ते धन्य जनी संसारी मनी शांति दया जानी तरे मनी शांति दया जानी तरे मनी शांति दया जानी तरे।
नुकताच घडलेला एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो। 23 जानेवारी 2018 रोजी माझा फिजिओथेरपीचा फायनल इयरचा रिझल्ट लागला। मला फर्स्ट क्लास मिळाला हे जेव्हा मी स्वामीजींना सांगितलं तेव्हा त्यांना फारच आनंद झाला। त्यानंतर 26 जानेवारी 2018 रोजी अध्यात्म मंगलधाम येथे साफसफाईचा कार्यक्रम होता। ते झाल्यावर स्वामीजी माझ्या जवळ आले आणि मला म्हटले, काय डॉक्टर कसं आहे? त्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदाच डॉक्टर म्हणून संबोधलं होतं। लौकिक अर्थाने मी डॉक्टर झाले होते, परंतु स्वामीजींनी जेव्हा मला प्रेमाने डॉक्टर असे म्हटले तेव्हा डॉक्टर या डिग्रीवरती खरं शिक्कामोर्तब झालं। ध्यानाची गोडी लागण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते। सद्गुरूंकडून अनुग्रह झाल्यानंतर आयुष्यातील प्रलोभने आकर्षणे कमी होतात। असेच विचार असणारे सद्भक्त सुरेश शिवराम तळेकर काका ते 7 वर्षांपासून केंद्रात येतात। ते व्यवसायाने नायब तहसीलदार होते। त्यांच्याकडून आपण आता सद्गुरुस्तवन ऐकणार आहोत।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। कोण पुण्य कोणा गाठी ज्याची आईशयाची भेटी जिही हरी धरिला मणी दिले संसाराला पाणी। कोण हा भाग्याचा आईशयाची बोले वाचा तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी। रविवार दिनांक 13/9/2011 एकादशीचा दिवस हा माझा आयुष्यातील अत्यंत भाग्याचा दिवस असे मी समजतो। या परमपावन दिवशी केंद्रामध्ये परमहंस स्वामी मकरंदनाथ यांचे चरणाशी येण्याचे भाग्य मला लाभले। त्याचं असं झालं, हवेली तहसीलमधील माझ्या एका मित्राने सद्भक्त श्री अजित भोवाळकर गुरुजी यांच्याशी ओळख करून दिली व त्यांनी सांगितल्यावरून मी केंद्रात आलो। तेव्हा ह्या ध्यान मंदिरातील पवित्र वातावरणाने मी भारावून गेलो। अगदी पंढरीत आलेल्या विठ्ठल रुक्माईप्रमाणेच हुबेहूब असलेल्या येथील चैतन्य मूर्तीला पाहून पंढरपुरात आल्यासारखेच वाटले। तेवढ्यात ध्यान मंदिरातील लाईट लागली। मंदिर प्रकाशाने उजळून निघालेले पाहत असताना पांढऱ्या शुभ्र पोशाखातील तेजपुंज आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले स्वामीजी येताना पाहिले। मोठ्या भाविकतेने त्यांनी विठ्ठल रुक्माईंना नमस्कार केला, आपल्या आसनालाही नमस्कार केला आणि आसनस्थ झाले। समोर बसलेल्या श्रोत्यांवरून आपली प्रसन्न कृपादृष्टी फिरवून प्रवचनाला सुरुवात केली। अशा या सद्गुरूंची भेटीची ओढ निर्माण व्हावी म्हणूनच की काय सन 2006 ते 2010 या 5 वर्षात आषाढी एकादशी निमित्त पलटण ते पंढरपूर या 5 वर्षात अशी पायी वारी करण्याचा योग मला आला असावा. सदर वारी ही मी ज्ञानेश्वरी दिंडीत नेहमी जाणाऱ्या माझ्या नातेवाईकांसोबत केली. पांडुरंगाची वारी करीत असताना वारीमध्ये शिस्तबद्ध चालणे, भजन म्हणणे, पांडुरंगाचे नामस्मरण करणे अशा प्रकारे वारीत वारकऱ्यांसमोर मी रंगून जात असे. त्यामुळे घरची बाहेरची कुठलीही आठवण येत नसे. ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वारकऱ्यांबरोबरच्या दिंडीत रंगून जाणे घडत असे. त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळत असे. मला असे वाटते की या 5 वर्षाचा वारीचा परिणाम म्हणून सद्भक्त भवाकर गुरुजींनी मला स्वामीकडे नेले असावे. मी त्यांचे पायावर डोके ठेवून नमस्कार केला तेव्हा स्वामींनी माझी मोठ्या प्रेमाने विचारपूस केली व येत जा असे म्हणाले. तेव्हा का कोणास ठाऊक माझे हृदय भरून आले व मी केंद्रात येऊ लागलो. केंद्रात येण्याची गोडी वाटू लागली. अभ्यासासाठी जे जे नवीन ग्रंथ उपलब्ध होऊ लागले ते घेऊन वाचत असे. केंद्रात नेहमी श्रवण होणे, वाचन होणे, त्याचप्रमाणे भूगाव येथील होणाऱ्या शिबिरामध्ये 5-6 महिन्यांनी भाग घेऊन ध्यान साधना करणे, नाम घेणे इत्यादीचे प्रेरित होऊन अनुसंधान कसे राखायचे त्याचाही प्रयत्न करू लागलो. एके दिवशी स्वामींनी अनुग्रहाबाबत विनंती केली. तेव्हा त्यांनी जेविताईकडे नाव देण्यास सांगितले आणि तदनंतर शनिवार 24 मार्च 2012 रोजी मला अनुग्रह येण्यास सांगितले. म्हणून सकाळी 8:30 मी केंद्रात हजर राहिलो. त्यावेळी इतर 8 व्यक्ती या अनुग्रहासाठी हजर होत्या. अनुग्रहाच्या खोलीत आम्हा सर्वांना बसण्यास सांगितले. प्रत्येकाचं आसन टाकलेले होते. आसनासमोर ठेवलेल्या ताटात आणलेल्या वस्तू ठेवण्यास सांगितले. तेवढ्यात 9 वाजता स्वामीजींचे आगमन झाले. स्वामीजींनी जांभळ्या रंगाचे सोवळे धारण केले होते. त्यांची ती प्रसन्न मुद्रा पाहून मी स्वामींना नमस्कार केला. स्वामी आसनस्थ झाले. स्वामींनी सर्वांकडे पाहून अनुग्रहासंबंधी माहिती देऊ लागले. अनुग्रह देताना स्वामीजींचा भाव करुणामय वाटला. अनुग्रहात बसलेल्या व्यक्तींना क्रमशः बोलून त्यांनी महावाक्यापर उपदेशाचा कागद सर्वांना दिला. ते देताना स्वामींनी प्रथम श्रीफळ खडीसाखर पुष्प सादर केले. सदरू महावाक्याचा कागद दिल्यानंतर स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार केला. नंतर स्वामीजींनी आशीर्वाद दिला. सदरू काळ हा माझ्या आयुष्यातील अतिमहत्वाचा व आनंदाचा वाटला. सद्गुरूंनी माझा स्वीकार केला व त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली असे मी मानतो. जीवनाचे सार्थक झाले. स्वामीजींनी मला आहे त्या परिस्थिती स्वीकारले. वास्तविक पाहता माझे म्हणजे कितीतरी अवगुण असताना व माझी पात्रता नसताना त्यांनी माझ्यावर केलेली महाकृपाच आहे. त्यामुळे येथून पुढे खऱ्या अर्थाने साधना करायला सुरुवात झाली. याचा मनोमन आनंद वाटू लागला आणि प्रत्येक केंद्रात उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळू लागली. स्वामींजीचे मुखांतून होणारे श्रवण मला प्रत्येक दिवशी परिणाम म्हणून केंद्र कधी चुकू नये असे वाटू लागले व साधनेसाठी प्रोत्साहन करू लागले. एवढेच नव्हे तर प्रत्येक केंद्रात अर्धा ते पाऊण तास आधी ध्यानास येऊन बसू लागलो. अनुग्रह प्राप्तीनंतर मी केंद्रात नियमित जाऊन सद्गुरूंच्या मुखाने केलेली प्रवचने निरूपणे ऐकत राहिलो. ध्यान करू लागलो, नामस्मरण करू लागलो, दासबोध ज्ञानेश्वरी तथा आपल्या केंद्रातील उपलब्ध असलेल्या ग्रंथाचे वाचन करू लागलो. तेव्हा मला ही आवड इतकी का होऊ लागली याबाबत मी विचार करू लागलो. मी नेहमी 7 वाजता उठणारा परंतु गेली 6-7 वर्षापासून 5:30 ते 4 वाजता उठू लागलो व नियमित केंद्रात ध्यानाला जाऊ लागलो. हा झालेला बदल केवळ माझ्या गुरुमाऊलीमुळेच माझ्या झालेला आहे हे मात्र नक्कीच. असं एकही दिवस जात नाही की मला स्वामीजींची आठवण झाली नाही. त्या आठवणी साधक वर्ग स्वामीजींचे प्रवचन ऐकत आहेत, सत्संग होत आहे, इतर अन्य कार्यक्रम होत आहेत. या सर्व बाबींचे स्मरण होऊन घरी दारी कुठेही असलं तरी स्वामीजींची आठवण कायम येत असते. केव्हा केव्हा मनात तीव्र इच्छा झाली की अक्षरशः स्वामीजींची त्यावेळी भेट होत असे. त्यांनी नुसते पाहिले, हसले तरी हृदय भरून यायचे. तोच आनंद घेऊन त्याचा आठव मनात भरून राहत असे. स्वामींनी ध्यानाला बसताना साधकांनी त्याची मानसिक स्थिती कशी ठेवावी याचा ध्यानाला बसण्यापूर्वी महावाक्याचा आठव करणे, चित्त प्रसन्न ठेवणे व इतर कोणत्याही बाबीचा संकल्प विकल्प न करणे, उठल्यास साक्षीभाव धरणे इत्यादी बाबींचा कटाक्षाने अभ्यास करू लागलो. त्यामुळे आता मला ध्यान जमू लागले आहे. ध्यानाची गोडी लागलेली, ध्यान कधी चुकू नये असे वाटते. केव्हा केव्हा ध्यान नीटशे होत नाही, त्यामुळे अस्वस्थता न बाळगता पुन्हा पुन्हा ध्यानाला बसायचे हेही स्वामीजींचे श्रवणाने कळू लागले. प्रापंचिक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात त्याने प्रपंच सरबाजा कितीही धडपड केली तरी ती त्याला कमीच वाटते. त्याच्या आयुष्यात किती पैसे मिळाले, स्थावर मालमत्ता मिळाली त्याचे त्याला समाधान वाटत नाही. तो नेहमी विवंचनेतच राहतो. परंतु मला सद्गुरूंनी 24/3/2012 रोजी प्राप्त झालेल्या अनुग्रहानंतर म्हणजे सुमारे 7 वर्षात मला कोणत्याही बाबीचे आकर्षण वाटलेले नाही. सरकारी नोकरीत मिळालेल्या पेन्शनमध्ये माझे घर उत्तम चालते. केंद्रात येत असल्यामुळे नातेवाईकात जाणे येणे कमी झाले आहे. केंद्रात ध्यान, प्रवचन, निरूपण, सत्संग इत्यादीच्या कार्यक्रमामुळे माझा वेळ त्यात कसा जातो ते कळत नाही. केंद्रात येण्यापूर्वी मी सकाळ तथा अन्य वृत्तपत्रे नियमित वाचत असे, परंतु त्याबद्दल आता काही वाटत नाही. माझ्याकडे वृत्तपत्र घरी येत होती, मात्र ते गेल्या 4 वर्षापासून बंद केली. साहजिकच वृत्तपत्र वाचणे बंद झाले आहे. आता राग, द्वेष, अहंकार, काम, लोभ इत्यादी षडरूप हे थोडेफार कमी होत आहेत. जीवनात समाधान लाभत आहे. या सर्व गोष्टी केवळ माझ्या सद्गुरू माऊलीमुळेच होऊ शकल्या. मला त्यांचा आनंद आहे. आयुष्यात जर सद्गुरू भेटले नसते तर न जाणो मी कुठे कुठे भटकत राहिलो असतो, कुणास ठाऊक. देहाच्या अंगाने पाहिले तर जीवनात कितीतरी त्रास झालेला आहे. त्याच्या आठवणी सुद्धा येऊ नयेत असे वाटते. आता फक्त नियमित साधना करावीची ही एकवेळ इच्छा धरून आत्मसुखात कसे राहता येईल हे पाहायचे असे माझे ध्येय आहे. सद्गुरू साधनाला कसा दिलासा देतात, सद्गुरू साधकाला कसा दिलासा देतात याचे माझ्या बाबतीचे 1-2 प्रसंग सांगतो. सन 2014 माझा मुलगा पोटाच्या आजाराने आजारी होता. त्याला दवाखान्यात ऍडमिट केले होते. डॉक्टरांनी त्याच्या वेळोवेळी तपासण्या केल्या, औषधोपचार केला. 15 दिवस झाले तरी त्याला म्हणावा तसा आराम मिळेना. तेव्हा मी स्वामीजींना आठवण करायचो, त्याला आराम मिळावा, तो बरा व्हावा म्हणून एकांती प्रार्थना करीत असे. अगदीच राहावेना म्हणून मी स्वामींना मंगळवारी गाठीभेटीच्या दिवशी सकाळी 10 वाजता त्यांना भेटलो व सर्व हकीकत त्यांना कथन केले. तेव्हा स्वामीजींनी सांगितले की काही काळजी करू नका, सर्व ठीक होईल व त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. त्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित होऊन डिस्चार्ज मिळाला. त्याला बरे वाटू लागले व विशेष म्हणजे त्याला अद्यापपर्यंत पोटाचा त्रास झाला नाही. दुसरा प्रसंग म्हणजे मला स्वतःला 14 ऑगस्ट 2016 डेंग्यूचा आजार झाला. ताप येत असे, अशक्तपणा येऊन चालता येणार. तेव्हा मी 2 दिवस दवाखान्यात ऍडमिट झालो. योग्य ते औषधोपचार होऊन मला डिस्चार्ज मिळाला. नेहमी सकाळी ध्यानाला जायचे, प्रवचने ऐकायचे, परंतु यामध्ये मधून अजून खंड पडू लागला. मला वाईट वाटायचे, पण करणार काय. तरी मी शेवटी हळूहळू का होईना जिने चढत उतरत ध्यान केंद्रात येऊ लागलो. मंगळवारचा गाठीभेटीच्या दिवशी नमस्कार करता खाली गुडघे टेकून स्वामींना नमस्कार केला व त्यांना सदर्व आजारासंबंधी माहिती दिली. त्यांना वाईट वाटले. त्या नमस्कार हा उभे राहून केला तरी चालेल असे सांगितले. त्यांनी त्यांच्या आईलाही असाच त्रास होत होता. त्याची ही आठवण प्रॉब्लेम असल्याने सुमारे वर्षभर त्याबाबत काळजी घेणे सांगितले व मला एक प्रकारे स्वामीजींनी धीर दिला. स्वामीजी हा आपल्या भावविश्वातील कितीतरी साधकांचे तसेच त्यांच्या कुटुंबासंबंधी लक्ष देतात, आपलेपणाने विचारपूस करतात, त्यांची प्रसंगी काळजी घेतात. यावरून असे वाटते की खरोखरच सद्गुरू हे आपले माता पिता आहेत. नवे ते आपले सर्वस्व होऊन राहिलेले आहेत. त्यामुळे केंद्रातही आपलेपणा जाणवू लागतो. श्री सद्गुरू ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत. ते परमात्म्याशी अभिन्न आहेत. ते चालते बोलते ब्रह्मच आहेत. ते सतत स्वरूपानंदात असल्याने त्यांचे वर्णन तरी कसे करणार। हे सद्गुरुराया, तुमचा जय जयकार असो, तुमचा महिमा मला तरी माझ्या शब्दाने सांगण्यास नाही। म्हणून संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आलेले व त्यांना चपखल लागू पडणारे वर्णन मी वाचून दाखवतो। भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, दयाधरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी बोळवंती द्वारी, नवजती दुरी दवडिता। तेथे दुष्ट गुण न मिळे विशेष, चैतन्याचा वास झाला माझी। संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाचे। तुका म्हणे त्यांचा देव सरोवर, चालवी कामार होऊन या। तुकोबांनी लिहिलेले वर्णन आपल्या स्वामीजींना तंतोतंत लागू पडते अशी माझी भावना आहे, आणि ती आपणा पुढे सादर करता आल्यामुळे माझी वाचा परमपवित्र झाली असे मी मानतो। गुरुस्तवनाचे सांगता मातोश्री सौ मधुरताई यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही। मंगळवारचा स्वामीजींचा गाठीभेटीच्या कार्यक्रमात त्या स्थिरपणे बसलेल्या असतात। त्यांना आपण नमस्कार करायला गेल्यावर आपल्या नमस्कारापूर्वी त्यांचे हात जोडलेले असतात। ते पाहता त्यांच्यामध्ये सहज असणारी नम्रता प्रकर्षाने जाणवते। त्यांनाही नमस्कार करून ते ओम तत्सत।
खरोखरच तळेकर काकांच्या भावपूर्ण मनोगतानंतर स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करावीशी वाटते की या व्यवहारातील आकर्षणे कमी व्हावीत आणि स्वामीजींना अभिप्रेत असणारा बोध साधनेने आणि अनुसंधानाने दृढ होत जावो। स्वामीजींच्याच शब्दांचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, गुरुपदी रमणे हेची जीणे, गुरुकाजी तनमन हे जिजणे, प्रेमभरित दृष्टी सुमनोहर, अंतर निववी जी करुणाकर। हरिओम तत्सत। आता सद्भक्त मोहिनी रासने आणि सद्भक्त नयना शेट्टी पूजनीय स्वामीजी आणि मधुरा मावशी यांना ओवाळतील। सद्भक्त मोहिनी या रांगोळी सेवेत नेहमी सहभागी असतात। त्या 1986 पासून केंद्रात येतात। तसेच सद्भक्त नयना यांची मातृभाषा मराठी नसूनही त्या आपल्या केंद्रात समरस झाल्या आहेत। त्या देखील बैठक व्यवस्थेत सेवेसाठी हजर असतात। या दोघीही नियमित श्रवणासाठी केंद्रात उपस्थित असतात। आता सद्भक्त विलास काका आरती म्हणतील। त्यांच्या बरोबर आपण सर्वजण आरती म्हणणार आहोत।
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा। आरती माधवनाथा, आर माधवनाथा कृपाळो तो ज्ञान देवी पाजे श्री अमृत वोवी देशी जाणीव आगळी जाणीव अजाण भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुन स्वरूप खुन दाविसी आरता आरती माधवनाथा आरती माधवना संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोरचि आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पाही ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे नमुनी पदकमलावर ठेवी अला माता ज्ञानदेवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्थ स्वामी तू रंगुनी परमार्थ प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा मकरंदनाथा भावेन मुनी पदकमलावरी ठेवियला सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता नाथ पंतिशी खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा भावधरुणिया चातक जैसा शरणयै मेघा जैसा शरणयै मेघा दास मने मी अनन्य तैसा धाव पाव मे ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थो श्री